आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये 0.5% कपात. जागतिक मृदादिनी सेंद्रिय शेती संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसंच NDRF अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात आयोजन आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमासाठी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स कडून प्रमाणपत्र प्रदान. आता सविस्तर बातम्या. 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये आज सहमती झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाल्यावर संयुक्त निवेदनात ते बोलत होते.
इससे हमारा व्यापार और निवेश डायवर्सिफाइड बैलेंस और सस्टेनेबल बनेगा और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे. मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें ग्लोबल चैलेंजेस का सामना करने की शक्ति देगी और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा.
कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रात आणखी सहकार्य करण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत. संयुक्तरित्या युरिया उत्पादनासाठी दोन्ही देशात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. ऊर्जा सुरक्षा हा दोन्ही देशांच्या संबंधातला महत्वाचा घटक आहे. याशिवाय नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य करत असल्याचं मोदी म्हणाले. दहशतवाद हा मानवतेवर हल्ला आहे, याच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही देश तयार आहेत. शिवाय युक्रेनचा मुद्दा शांततापूर्ण मार्गानं निकाली निघावा यासाठी होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि ग्राहक सुरक्षा, कौशल्य विकास, क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. त्यापूर्वी पुतीन यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. यावेळी पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याआधी पुतीन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताच्या झपाट्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी रशिया सतत आणि अखंड इंधन पुरवठा करण्यास तयार असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. तर रशियन नागरिकांसाठी 30 दिवसांचा ई टुरिस्ट व्हिसा आणि 30 दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू करण्यात येईल असं मोदी म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये 0.5% कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर 5.25% झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षाचा 5वा पतधोरण आढावा जाहीर केला. त्यावेळी ही घोषणा केली. महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर ही कपात करण्यात आली आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय इतर प्रमुख व्याजदरांपैकी स्थायी ठेव सुविधा दर आता 5% झाला असून सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 5.5% झाला आहे. दिल्लीत लाल किल्ल्याच्या जवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी सोयबच्या NIA कोठडीत कोर्टानं 10 दिवसांची वाढ केली आहे. या बॉम्बस्फोटासाठी त्यानं वाहन आणि इतर मदत पुरवल्याचा आरोप आहे. वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमेद या पोर्टलवर 1,51,000 जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. वक्फ कायदा केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि संबंधितांना वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही लाखो मालमत्तांची नोंदणी झालेली नाही. पुढच्या 3 महिन्यांपर्यंत नोंदणी करणाऱ्यांवर मंत्रालयाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन रिजिजू यांनी यावेळी दिलं. देशात रेल्वे अपघातांच्या संख्येत 90% घट झाल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. 2004 ते 2014 या दरम्यान देशात 171 रेल्वे अपघात झाले होते. मात्र सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे त्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले, रसायनाचा उपयोग न करता कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती करून त्याद्वारे भाजीपाला निर्माण केल्यास आपण जे मातीला दिलं तीच माती आपल्याला भरभरून देईल, असं प्रतिपादन नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स NDRF अकॅडमीचे नागपूर येथील उपमहासंचालक डॉ हरिओम गांधी यांनी केलं. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधीन गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसंच NDRF अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज 5 डिसेंबर जागतिक मृदा दिनी रोजी सेंद्रिय शेती संदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन आज सिव्हिल लाईन्स येथील NDRF अकॅडमी येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
मिट्टी अगर हमारी अच्छी है तो बारिश का पानी अंदर जाएगा, जिससे कि वाटर का लेवल बढ़ेगा. पेड़ पौधे जो कि हम ज्यादा से ज्यादा उनको प्रोटेक्ट करें और ज्यादा लगाएं. आज के दिन हम 500 पेड़ लगा रहे हैं अपनी एकेडमी के अंदर और इस पूरे साल में हम लोगों ने करीब 10,000 पेड़ लगाए हैं. तो आज का दिवस हम सब लोगों को यह बताता है कि हम जहाँ से आए हैं, जो हमारी माँ है, माँ का ध्यान कौन रखेगा, एक बेटा ही रखे. तो हम इस पूरे दिन जो भी कुछ करते हैं उसमें सचेत रहें, कहीं कुछ ऐसा तो नहीं कर रहे जिससे कि हम उसको नुकसान पहुंचा रहे हैं.
याप्रसंगी रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग RCONF नागपूरचे प्रादेशिक संचालक डॉ अजय राजपूत उपस्थित होते. यावर्षी जागतिक मृदा दिनाची संकल्पना ही हेल्दी सॉइल फॉर हेल्दी फ्युचर अशी असून त्याच अनुषंगानं वन हेल्थ संकल्पना केंद्र शासन राबवत असल्याचं RCONFचे प्रादेशिक संचालक डॉ राजपूत यांनी सांगितलं.
NDRF अकेडमी एक बहुत ही अच्छा हमारा एक ऑर्गेनाइजेशन है भारत सरकार का, उनके साथ मिलकर कोलोबरेट करके एक प्रोग्राम किया जा रहा है. इसमें सारे किसानों को स्पेशली जो प्राकृतिक खेती खास तौर पर कर रहे हैं उनको बुलाया गया है, FPOs को बुलाया गया है कि वो ये बताएं कि ये जो है क्यों आज जरूरत है नेचुरल फार्मिंग, क्योंकि सबसे बड़ी चीज है वन हेल्थ. अगर आपका सॉइल हेल्थ अच्छी होगी, प्लांट हेल्थ अच्छी होगी, मतलब क्रॉप हेल्थ अच्छी होगी, मतलब ह्यूमन बींग्स और कैटल्स दोनों की हेल्थ अच्छी होगी, ये मेन थीम है. और
मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. गिनेस बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महावितरणनं एकाच महिन्यात 45,911 सौर कृषी पंप स्थापन करण्याचा उच्चांक केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यावेळी शेतकऱ्यांना होणाऱ्या लाभाबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं.
सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफ लाईन आहे, शेतीची लाईफ लाईन आहे, आज आपण एका महिन्यामध्ये 45,911 पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, देशामध्ये 9,00,000 पंप लागले, त्यातले 7,00,000 पंप त्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंटरॅक्शन देखील बघितलं, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे, मोफत वीज मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे. आणि त्याचसोबत आमची जी सौर वाहिनीची जी योजना आहे ही पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू.
अनाथांसाठी शासकीय सेवेत 1% आरक्षण ठेवल्यानं 800 अधिक युवक युवती आजपर्यंत राज्य सरकारच्या सेवेत दाखल झाले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. विद्यमान सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी मुंबईत अनाथ मुलांशी संवाद साधला. देशाच्या राज्याच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचं आवाहन त्यांनी या मुलांना केलं. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारनं आपल्या उपलब्धी मिळवल्या पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या सरकारनं 1 वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका अधिवेशनात सादर करावी अशी मागणी त्यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या, पिकांना हमीभाव मिळत नाही, रस्त्यांची दुर्वस्था आणि महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, कुपोषण, शैक्षणिक समस्या आणि प्रशासनिक ढिसाळपणा वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन आणि अवैध विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये 0.5% कपात. आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत राज्यांना केलेल्या विश्वविक्रमासाठी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून प्रमाणपत्र प्रदान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.